आकाशवाणी पुणे लौकिका रास्ते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारमूल्य मिळण्यासाठी पुण्यात कापूस हळद आणि मका पिकांकरता हेजिंग डेस्क सुरू. 2026 साखर हंगामात भारतातलं साखर उत्पादन 3.5 कोटी टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा. पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर राज्यात सीएम श्री आदर्श शाळा योजना राबवणार. आणि स्वदेशी बनावटीच्या क्लोज क्वार्टर बॅटल कार्बाईन बंदुकीचा लवकरच भारतीय लष्करात समावेश. आता सविस्तर बातम्या. कृषी क्षेत्रातील विकासाच्या दिशेनं हेजिंग डेस्क उपक्रम एक महत्वाचं पाऊल आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकल्पाबाबत माहिती देताना ते काल बोलत होते. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात पुण्यात कापूस हळद आणि मका या पिकांसाठी हेजिंग डेस्क सुरू केलं आहे. टप्प्याटप्प्यानं इतर पिकांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या हेजिंग डेस्कबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
हेज म्हणजे बाहेरून येणाऱ्या संकटांपासून संरक्षण करण्यासाठी बांधलेलं साधन. शेतीविषयक साधनांच्या किमतीच्या चढ उतारात संरक्षण देणारं हे एक प्रकारचं कुंपणच आहे. भविष्यकाळात कमी होणाऱ्या किमतींमुळे निर्माण होणारी जोखीम कमी करणं हा हेजिंगचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी आणि कृषी उत्पादक कंपन्यांना वायदे बाजारातील सहभाग, प्रशिक्षण आणि मार्गदर्शनासाठी हेजिंग डेस्क सुरू करण्यात आलं आहे. या माध्यमातून कापूस, हळद आणि मका ही पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांवर अधिक लक्ष देण्यात येईल. हेजिंग डेस्कद्वारे शेतकरी उत्पादक संघटना आणि क्लस्टर आधारित व्यवसाय संघटनांना कमोडिटी कराराबद्दल तसंच बाजाराचा कल, पुरवठा तारणातील बदल आणि जागतिक किमतीनुसार योग्य माहिती दिली जाईल. शेतमाल साठवणूक केंद्र उभारण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल. जोखीम व्यवस्थापन कक्षांतर्गत धोरणं तयार करण्याबरोबरच पिकांची सद्यस्थिती, भविष्यकालीन अंदाज आणि धोरणविषयक उपाय सुचवले जातील. कमोडिटी डेरिव्हेटिव्ज याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम देखील आयोजित केले जातील. याबाबत NCDEX संस्थेच्या संकेतस्थळावर अधिक माहिती मिळेल. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी सुरेखा जोशी यांच्यासह प्रशांत जाधव, पुणे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात प्रथा परंपरांचा मान राखत पर्यावरणाच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेलं धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सार्वजनिक गणेश विसर्जनानंतर समुद्र किनारे स्वच्छ करण्याची काळजी घेण्यासाठी ठोस उपाय करावेत, तसंच गणेश मूर्ती तयार करताना पर्यावरणस्नेही सामुग्रीचा आणि नैसर्गिक रंगांचा वापर करावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या बैठकीला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी निश्चित उद्दिष्ट समोर ठेवून त्याला कठोर परिश्रम, एकाग्रतेची जोड दिल्यास आणि निराश न होता प्रयत्नरत राहिल्यास त्यांना भविष्यातील वाटचालीत निश्चितपणे यश संपादन करता येईल असं प्रतिपादन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी काल पुण्यात केलं. सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवी प्रदान समारंभात ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ SB मुजुमदार, प्र कुलगुरू डॉ विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ रामकृष्णन रमन आणि अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते 22 देशातल्या 82 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. 2026 या वर्षीच्या साखर हंगामात भारतातलं साखर उत्पादन 15% वाढून 3.5 कोटी टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे ही वाढ होण्याची शक्यता एका पतमानांकन संस्थेच्या अहवालात वर्तवली आहे. जास्त पाऊस पडल्यामुळे ऊस उत्पादक राज्यांमध्ये विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऊसाचं उत्पादन आणि लागवडीखालचं क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे देशांतर्गत पुरवठ्याची चिंता कमी होईल. धोरणात्मक परिस्थिती अनुकूल राहिली तर इथेनॉल उत्पादनही मोठ्या प्रमाणात होईल असं या अहवालात म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर राज्यात सीएम श्री आदर्श शाळा योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं केली. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होतं. सीएम श्री शाळा योजनेअंतर्गत राज्यात जवळपास 5,000 शाळा विकसित करण्यात येतील, तसंच 10,000 शाळांमधील एक वर्ग आदर्श वर्ग करण्यात येणार आहे, असं भुसे म्हणाले. 10,000 शिक्षकांची भरती प्रक्रिया प्रगतीपथावर असून या माध्यमातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. संपूर्णपणे स्वदेशी प्रणाली असलेली क्लोज क्वार्टर बॅटल कार्बाईन बंदूक भारतीय लष्करात दाखल होण्यास सज्ज झाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओच्या पुण्यातील शस्त्र संशोधन आणि विकास संस्थेनं ती विकसित केली आहे. क्लोज क्वार्टर बॅटल म्हणजे खोल्या येण्याजाण्याचा मार्ग किंवा वाहनं यासारख्या मर्यादित जागांमध्ये होणारी लढाई असते. याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
नव्याने विकसित करण्यात आलेली ही बंदूक वजनाला हलकी आणि प्रभावी आहे. आत्मनिर्भर भारत या मोहिमेतील हे महत्वाचं उत्पादन आहे. एआरडीईने दिलेल्या माहितीनुसार संरक्षण मंत्रालयानं नोव्हेंबर 2022 सुमारे 4,00,000 अधिक अत्याधुनिक बंदुकी विकत घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली होती. या प्रक्रियेत अनेक भारतीय कंपन्यांनी त्यांची उत्पादनाची नोंदणी केली होती. त्यापैकी भारत फोर्जने सादर केलेली आणि एआरडीएने विकसित केलेली सीक्यूबी कर्बाईन ही बंदूक किफायतशीर आणि सक्षम पर्याय म्हणून पुढे आली. आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या अनुषंगाने ही बंदूक देशांतर्गत संरक्षण उत्पादन क्षेत्रात एक मोठी महत्वाची कामगिरी मानली जाते. आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे, पुणे.
माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत संवादवारी उपक्रम राबवत आहे. त्याअंतर्गत प्रदर्शन, चित्ररथ, एलईडी व्हॅन, कलापथक आणि पथनाट्याच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर सुरू आहे. सातारा जिल्ह्यातल्या तरडगाव आणि फलटण इथं या उपक्रमाला वारकरी आणि ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राज्य महिला आयोगानं आयोजित केलेला आरोग्यवारी उपक्रम स्तुत्य असल्याचं राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी इथं आयोजित आरोग्यवारी उपक्रमात ते बोलत होते. आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना चांगल्या प्रकारच्या आरोग्यविषयक सोयी सुविधा मिळाव्यात याकरता हा उपक्रम राबवण्यात येत आहे. वारकरी महिलांना सॅनिटरी नॅपकिन, बालकांना स्तनपानाकरता हिरकणी कक्ष, न्हाणीघर, शौचालय, स्वच्छतागृह, द्वामिनी पथक, प्राथमिक उपचार, रुग्णवाहिका आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आषाढी यात्रेसाठी मध्य रेल्वेतर्फे सोलापूर विभागातून 3 अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत. मिरज नागपूर, मिरज लातूर आणि पुणे मिरज या 3 विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. राज्याच्या अर्थ विभागाकडे विकासकामांसाठी निधी मागण्याऐवजी वन विभागच आर्थिक सक्षम होऊन राज्य सरकारला पैसे देऊ शकेल अशा दृष्टीनं येत्या 4 वर्षात वन विभागाची क्षमता निर्माण केली जाणार असल्याची भूमिका राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मांडली. लोकसहभागातून वनसंवर्धन आणि पर्यावरणपूरक उपजीविका या 2 दिवसांच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी नाईक पुण्यात बोलत होते. वन विभाग, डीईएस पुणे विद्यापीठ आणि वनवासी कल्याण आश्रम यांनी ही कार्यशाळा आयोजित केली आहे. कोल्हापूरमधल्या चित्रनगरीत गेल्या 3 वर्षात झालेल्या विविध विकास कामांचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते आज होणार आहे. पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओचा भूमिपूजन समारंभही यावेळी शेलार यांच्या हस्ते होईल. तसंच ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूर चित्रनगरीनं आज संध्याकाळी शाहू स्मारक इथं चित्रसूर्य हा सांगीतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. ही चित्रनगरी आज नागरिकांना विनाशुल्क पाहता येईल. कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी तर विदर्भात विजांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारमूल्य मिळण्यासाठी पुण्यात कापूस, हळद आणि मका पिकांकरता हेजिंग डेस्क सुरू. 2026 साखर हंगामात भारतातलं साखर उत्पादन 3.5 कोटी टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा. पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर राज्यात सीएम श्री आदर्श शाळा योजना राबवणार. आणि स्वदेशी बनावटीच्या क्लोज क्वार्टर बॅटल कार्बाईन बंदुकीचा लवकरच भारतीय लष्करात समावेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.